चीनी मंडी .com पॉडकास्ट।
अल्कोहोलवर आधारित हँड सॅनिटायझरच्या निर्यातीवर निर्बंध। कोरोना व्हायरसच्या संकटादरम्यान केंद्र सरकारनं बुधवारी अल्कोहोल आधारित हँड सॅनिटायझरच्या निर्यातीवर निर्बंध लावले आहेत। विदेश मंत्रालयाचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाचे महाव्यवस्थापक यांनी अधिसूचनेमध्ये सांगितलं की अल्कोहोलवर आधारित हँड सॅनिटायझरच्या निर्यातीवर निर्बंध आहेत। घातक व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी एका कीटाणुनाशकाच्या रूपात सॅनिटायझरचा उपयोग केला जातो। साखर कारखाने आणि दुसऱ्या कंपन्या हँड सॅनिटायझर बनवण्यासाठी खूप मेहनत करत आहेत। तसंच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सरकार कसलीही कसूर करत नाही आणि लॉकडाऊनसारखे उपाय करत आहे। दुसऱ्या देशांच्या तुलनेत भारत सरकारनं आतापर्यंत कोरोनाचा फैलाव अधिक प्रमाणात होऊ दिलेला नाही।